स्त्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो. त्यातला हा 103 क्रमांकाचा श्लोक आहे. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदथी मना सांडी जीवी करावी. याच्यात काय म्हणतात समर्थ पहा. हरी कीर्तन एक आहे आणि निरूपण एक आहे, प्रवचन आहे, दोन प्रकार आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास करणारी अनेक मंडळी आहेत. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक माध्यम वापरतात. त्याच्यात कीर्तन आहे, प्रवचन आहे, व्याख्यानं देतात, त्याच्यावरती ग्रंथ लिहितात, अनेक अंगाने चाललेलं आहे. पण हे सगळं करण्याचा हेतू काय आहे याला महत्व आहे. परमार्थात कृतीपेक्षा हेतूला महत्व आहे. कोणत्या हेतूनी तुम्ही काम करता, प्रत्येक कर्म आपल्या हातून होतं, ते प्रत्येक कर्म भगवंताकडे नेणारं आहे का नाही आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतो ते बघायला पाहिजे. पुष्कळ वेळा सगळ्या गोष्टी केल्या जातात, ते आपल्याला मानमर्यादा मिळावा, संपत्ती मिळावी, आपली बाहेर कीर्ती व्हावी, लोकांनी आपल्याला नमस्कार करावा, मोठं म्हणावं, अशा लौकिक गोष्टींच्या अपेक्षा धरून हे काम केलं जातं. यांनी सामान्य लोक फसतील, पण भगवंत फसत नाही. त्याला बरोबर कळतं की ह्याच्या सगळ्या कर्मामागचा हेतू काय आहे. वास्तविक कीर्तन प्रवचन या ज्या गोष्टी आहेत, ते बोलताना आपण म्हटलंही जातं की सेवेसाठी हा श्लोक घेतलेला आहे, सेवेसाठी असं म्हटलं जातं. पण ती खरंच सेवा म्हणून केली जाते किंवा काय, याबद्दल संशय आहे. वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ती आपली साधना व्हावी म्हणून, आपली भगवंताविषयीची भक्ती दिवसेंदिवस वर्धेष्ण व्हावी, आपली देहबुद्धी कमी व्हावी, अहंकार जावा, यासाठी या सर्व गोष्टी करायच्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. कुणी भजनं गात राहील, संगीताच्या अंगाने जाईल, कुणी विचाराच्या अंगाने जाईल, पण काहीही केलं तरी त्याचा ध्येय निश्चित पाहिजे की आपल्याला काय करायचं. इथं म्हटलंय हरी कीर्तने. आता हरी कीर्तन जर म्हटलं तर त्या कीर्तनामध्ये मुख्य गोष्ट जी असती ती सगुणाचं कीर्तन असतं. त्याच्यामध्ये जे अवतारी पुरुष होऊन गेले, जे संत होऊन गेले, त्यांच्या गुणांचं वर्णन करायचं आहे, ते गायचं आहे, ते लोकांना सांगायचं आहे, ते आपणही अभ्यासायचं आहे आणि येणाऱ्या श्रोत्यांपर्यंतही ते शिकवायचं आहे. जे काही लीला केल्या अवतारी पुरुषांनी ते लीला चरित्रही गायचं आहे. आणि ते कीर्तन करता करता करणारा आणि श्रोते देहभान हरपून गेलेलं पाहिजे. विसरलं सगळं, घरदार त्यावेळे पुरतं सगळं विसरलंय. आणि ज्याच्यावरचं कीर्तन चालू आहे त्याच्याशी एकरूप झालेले आहे. अंतःकरण उचंबळून येत आहेत, ऐकता ऐकता अश्रू भरून येत आहेत. अशा तऱ्हेचं जर कीर्तन होत असेल तर ते कीर्तन करणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही उपयोगी आहे. नाहीतर केवळ अभ्यास पुष्कळ केलेला आहे, ग्रंथांचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पांडित्य पुष्कळ आहे, वक्तृत्व आहे, थोडंफार लोकरंजन करण्याची कला त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याचं कीर्तन किंवा प्रवचन रंगत आहे. आणि किती लोक जमतात त्याच्यावर त्याचं मोठेपण अवलंबून आहे. असं एक त्याला बाजारी स्वरूप येत आहे. कीर्तनकार प्रवचनकार सुद्धा भगवत भक्तीपेक्षा सुद्धा किती बिदागी मिळणार त्याच्यावर त्यांचा रेट ठरलेला असतो, त्याप्रमाणे ते मागतात. अशा पुष्कळ गोष्टी ऐकून माहिती आहेत की आमची व्यवस्था चांगल्या ठिकाणी हॉटेलात झाला पाहिजे, उत्तम जेवण पाहिजे, प्रवास चांगल्या तऱ्हेनं झाला पाहिजे, इतकी बिदागी मिळाली पाहिजे, असं काही असलं तर आम्ही येतो, नाहीतर नाही. एवढी विदा घे प्रथम. जाणकाराला बरोबर लक्षात येतं की ही व्यक्तीचं उद्दिष्ट काय आहे प्रवचन करण्यामध्ये किंवा कीर्तन करण्यामध्ये, आणि त्याप्रमाणे जाणकार मग त्याला प्रतिसाद द्यायचा का नाही ठरतो. परंतु जाणकार असे किती असतात, फार थोडे असतात. त्यामध्ये कीर्तन रंगवण्यासाठी विनोदाचा उपयोग केला जातो, शृंगाराचं वर्णन केलं जातं, अनेक रस त्याच्यामध्ये येतात. पण खरं म्हणजे भगवत भक्तीला पोषक असलेले जे रस आहेत तेवढ्याचाच फक्त उपयोग करायचा आहे. बाकीचं लोकरंजन, लोक जमावी म्हणून जे काही केले जाते, राजकारण्यावर टीका, तरुण पिढीवर टीका, दुसऱ्यावर टीका केली की माणसाला जरा आवडत असते, कुणाची स्तुती फारशी आवडत नाही, लोकही त्याला होकार देत असतात. अशा तऱ्हेनं हे जे रंगवणं आहे हे अभिप्रेत नाही. इथं म्हणून इथं त्यांनी जे म्हटलंय, घ्याडी कीर्तीने कीर्तने प्रीती रामी धरावी. रामाच्या ठिकाणी, याचाच अर्थ भगवंताच्या ठिकाणी ज्या योगे प्रेम निर्माण होईल, भक्ती वर्धिष्णू होईल, अशा तऱ्हेचं हरी कीर्तन अपेक्षित आहे. आणि देहे बुद्धी निरूपणी विसरावी. आता हरी कीर्तनामध्ये भाव महत्वाचा आहे. भाविक माणसाला ते जास्त आवडतं. आणि निरूपण जे आहे त्या ठिकाणी बुद्धी महत्वाची आहे. त्याच्यामध्ये सगळ्या तार्किक गोष्टी सांगितलेल्या आहेत, विषय समजावा म्हणून तो स्पष्ट करून सांगितलेला आहे की भगवंत कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, जीव जगत आणि परमात्मा यांचं एकमेकाशी नातं काय आहे, परमात्माच कसा सर्व रूपाने नटलेला आहे, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवत रूप कसं पाहायचं आहे, काय करायला पाहिजे, ह्या बुद्धीला पटवणाऱ्या गोष्टी या निरूपणात सांगितल्या जातात. कीर्तनात सुद्धा असा भाग असतोय, थोडा हे तात्विक चर्चा असते, नंतर ते आख्यान लावलेलं असतं. पण कशावर तुम्ही भर देता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून परमार्थ करणाऱ्याला भावही पाहिजे आणि बुद्धीही पाहिजे. केवळ भाव जर असेल तर त्याला भगवत प्राप्ती होणार नाही, कारण त्याला कळतच नाही काय ते. म्हणजे असं म्हटलंय, नुसदियाची श्रद्धा झुंबो पाहसी परमपदा, तरी ते प्रभुद्धा सोहोपे नाही. नुसती श्रद्धा आहे. अनेक मंडळी आपण बघतो वारीला जातात, आणखी कुठं तीर्थयात्रेला जातात, त्यांची श्रद्धा आहे का नाही, विलक्षण श्रद्धा आहे. पण बुद्धी त्याच्यासाठी जी चालवायला पाहिजे की कसा आहे भगवंत, तो कसा भेटेल, कुठं भेटेल हे समजून घ्यायला जे पाहिजे, त्यासाठी जी सत्संगती पाहिजे, सद्गुरूंची कृपा पाहिजे, ते कळत नाही. आणि त्यामुळे आयुष्यभर काहीतरी करत असतात पण हाताला काही लागत नाही. भाव आणि बुद्धी हे दोन्ही पाहिजे, सद्गुरूंची कृपा पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन पाहिजे, आपला प्रयत्न पाहिजे, ईश्वर निष्ठा पाहिजे, आणि जिद्दीनं वाटचाल केली पाहिजे. किती दिवस? ध्येय गाठेपर्यंत. तोपर्यंत आपल्याला हे करायचं. म्हणजे इथं ते म्हणतात देहबुद्धी. आपण बघितलं देहबुद्धी, अहंकार असला की नम्रता येत नाही, शरणागत होत नाही. तो ती देहबुद्धी ते कीर्तन प्रवचन ऐकत असताना हळूहळू विसरत गेली पाहिजे, कमी कमी झाली पाहिजे. देह भाव हा आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला कर्मच करता येणार नाही. पण देहबुद्धी ही टाकली पाहिजे. म्हणून देहबुद्धी निरूपणे विसरावी. परद्रव्य आणखीन काय पथ्य पाळावं, परद्रव्य आणि कांता परावी. परद्रव्य आपलं धन आहे, ठीक आहे, जे आपलं नाही त्याची अपेक्षा धरणं याला लोभ म्हटलेलं आहे. तुमचं तुमची संपत्ती काय असेल ते असू दे, फार काय हरकत नाही. पण ते असताना आणखीन पुन्हा दुसऱ्याचं पाहिजे अशी अपेक्षा धरणं याला लोभ म्हणतात. आणि ते लोभ म्हटलेलं आहे. तुमचं तुमची संपत्ती काय असेल ते असू दे, फार काय हरकत नाही. पण ते असताना आणखीन पुन्हा दुसऱ्याचं पाहिजे अशी अपेक्षा धरणं याला लोभ म्हणतात. आणि त्या लोभाला मर्यादाच नाही. किती असलं म्हणजे पुरे, पुरे होतच नाही कधी. म्हणून काम, क्रोध, लोभ ही नरकाची दारं म्हटलेली आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मा, आपला नाश करणारी आहे. तर त्याला मर्यादा नाही आहे. त्यामुळे परद्रव्य आणि पराभिकांता, कामिनी आणि कांचन या दोन्हीचा त्यागच सांगितलेला आहे. संपूर्ण त्याग सांगितलाय. पराभिकांती वासनेच्या पोटी तशी अपेक्षा करणं, तसा प्रयत्न करणं हे परमार्थाला अतिशय घातक आहे. सामान्य माणसाला देखील ते घातक आहे, तर परमार्थाला तर निश्चितच घातक आहे. त्यामुळे त्याच्यापासून यदर्थी मना सांडी जीवी करावे, सावध राहावे. केव्हा आपण लोभात सापडतो सांगता येत नाही. पहिल्यांदा थोडासा लोभ असतो, मग वाढत जाऊ, काय होत आहे, घ्या, चाललायत. आपण बघतो वर्तमानपत्रात, टीव्हीवर प्रकरण सुरू आहेत एक एक भ्रष्टाचाराची. किती घेतलं म्हणजे पुरे, पुरे होतच नाही. घेतलं तर आणखी पाहिजे, ते पचलं आणखीन पाहिजे. ते बाहेर येईस्तोवर किती खाल्लं याला नेमच नाही काही. त्याचं कारण लोभ. आणि जर अल्पसंतुष्ट मन असेल, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणारा असेल, तर तो या लोभाला बळी पडत नाही. पण त्या ठिकाणी धैर्य लागतं, खंबीरपणे उभं राहावं लागतं. केव्हा आपण दुसऱ्याच्या बोलण्याला फशीकडून फरफटले जातो ते सांगता येत नाही. पहिलं पाऊल जरा अवघड जातो, पुढे तो सरावतो. आणि यात काय नाही, सगळेच असं करतात. हे तर समर्थन सुरू करतो, काय कुणाचं होत नाही. ते नाही का लोक गाड्यातून फिरतात, बंगल्यात राहतात. पण लक्षात घ्या, बंगल्यात राहिले, गाड्यातून फिरले तरी ते समाधानी असतात असं नाही. त्यांना काळजी असतेच केव्हा आपल्यावर धाड येईल कोण असतो. किंवा समाधानाचं जीवन हवं असेल, तृप्त जीवन हवं असेल, तर जे आपलं आहे तेवढं त्यामध्ये आपण शांतपणे समाधानाने राहायला शिकलं पाहिजे. म्हणून हरी कीर्तने प्रीतीरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. जय जय रघुवीर समर्थ.